नारायण पंडिताचार्य विरचिता कृष्णमाला वृंदारकैर्वंदित आविरासीत् भोजेन्द्रपुत्र्यां भगवान् मुकुंदः सवासुदेवो वसुदेवनीतो व्रजं तदानीयत तेन दुर्गा कंसे यशोदा सुतया विषण्णे भूम्ना हतायामपि पूतनायां दत्त्वा करं नन्दति तत्र नन्दे चिक्षेपदेवश्च कटाक्षदैत्यं सरौहिणेयेन निजाग्रजेन शेषेण पूर्वं शिशुवद्विरेजे मात्रे स्ववक्त्रे प्रकटीचकार विश्वं तृणावर्तमपि न्यगृह्णात् गर्गस्तुतो मृद्भुगशेषदर्शी मात्रा निबद्धोऽर्जुनभञ्जनोऽलम् वृकैस्तु वृन्दावनगः स रामः स वत्सपालो भुवनोत्सवोऽभूत् वत्सासुरारिर्बकभित्सु गोपो गोगोपलक्ष्मीकटुकालियधृक् पीत्वादवं चोग्रसुरार्यगारिः सप्तोक्षदैत्यच्छिदवापजायां हत्वा खरं दैत्यमथ प्रलम्बं बलेन पीत्वा च पुनर्दवाग्निं विप्राभिराप्तो गिरिगुप्तगोपो गोविन्द इन्द्रार्चित ऐक्षिगोपैः कार्त्यायनी भक्तिमतीश्च कन्याः उवाहरे मेखिल गोपिकाभिः अदाच्चताभ्यो दशलक्षपुत्रान् सशङ्खचूडारिररिष्टमास्यत् नन्दाविताहेर्वरुणस्य दूतात् वैकुण्ठदर्शी पशुजीवनेभ्यः केश्यरुवहा व्योमसुरारिहारी कंसाघमक्रूरगिराशृणोत्सः साक्रूररामो मधुरां स गच्छन् अक्रूरदृष्टो यमुनाजले च अवैक्षिपौरैर्धृतधौतवासाः अलक्तकाक्तोमलमालभारी ससुन्दरश्चन्दनचर्चिताङ्गः चापञ्च चित्तञ्च चकर्षकांसं सहस्तिनं हस्तिपतिञ्च हत्वा चाणूरः मुष्टिकवैरिणाभात् बलोऽथ कंसावरजाञ्जघान बलानुजः कंसबलञ्च कंसं प्रसाद्य माता पितरौ नृपञ्च चक्रे विशोकस्य पिता स रामः द्विजत्वमाप्तोऽथ विमुच्यनन्दं सुतं मृतं प्राक् गुरवे ददौ सः जरासुतं द्वाररुधं स रामो जिगाय चाष्टादशयुत्सुचेशः पार्थानथा क्रूरमयापयत्सः भीमाद्यवाप्तो व्रजमुद्धवं च गोमन्तगोरामयुतः किरीटी जरासुतं प्रास्य शृगालहाभूत् दुर्मन्त्रभूपैर्भयतोऽभिषिक्तः कृष्णो विदर्भे कृतविश्वरूपं कृत्वा पुरीं यावनमीरितं तैः स घातयित्वा शुनृपानजैषीत् सरेवतीकान्तयुतोजितारिः भैष्मीमवाप्याकृतशम्बरारिं स्यमन्तकं जाम्बवतीं च लब्ध्वा सत्यां च लेभे जनयच्च साम्बं विचक्रहाभूतनुदस्तरक्षाः बलेन साल्वार्दनसात्यकेन युतः सहंसं डिभकं च हत्वा गदाग्रजोभात् दयितत्रिशुक्लः पार्थश्रिये हार्दिकमुक्कुरूंश्च गत्वाप्तभार्यान् द्विरवापपार्थान् अथाभिषिच्येन्द्रपुरे निधाय पार्थान् स सत्याजनकघ्नमास्यत् प्रदर्श्य रत्नं हलिनेर्कपुत्रीम् अवाप्य नीलामपि सद्विरूपां समित्रविन्दामथकैकयीं च भद्रान्तु माद्रीमपि लक्षणाख्याम् तं नारदोऽथाखिलराजमध्ये प्रोचे त्वमाश्चर्यतमोऽसि धन्यः कुन्त्यार्थितः पार्थ कुरु न जैषीत् इत्थं मुरादीन् नरकञ्च सोऽहन् सत्यार्थमीशो हृतपारिजातो ದೇವೌಘಜಿತ್ ದ್ವ್ಯಷ್ಟಸಹಸ್ರಭಾರ್ಯಃ ಪ್ರತ್ಯೇಕಮೇತಾಸು ದಶಾಪಪುತ್ರಾನ್ ಸುತೌ ವಿಜಿಷ್ಣು ಅಪಿ ಸೋಭ್ಯನಂದತ್ ಸನಾರದಾವೇಕ್ಷಿತ ವಿಶ್ವರೂಪಃ ಪುರೇ ಸುಭದ್ರಾಂ ವಿಜಯಾಯ ಚಾದಾತ್ ದದೌ ಸ ರಾಮೋ ಬಹುರತ್ನಮಸ್ಮೈ ದದಾಹ ಪಾರ್ಥೇನ ಚ ಖಾಂಡವಂ ಸಹ ಸಮಂತಪೂರ್ವಂ ಖಲು ಪಂಚಕಂಚ ಗತೋ ವ್ಯಧತ್ತಾಹ್ನಿಕಮಶ್ವಮೇಧಂ ಪುರಂ ವ್ರಜನ್ಮಾರ್ಗರುಧಂ ನಿರಾಸ ಸತಂತವಕ್ರಂಚ ವಿಡೂರಥಂಚ ಸಂಶಿಕ್ಷ್ಯ ಜಿಷ್ಣುಂ ಸಜರಾಸುತಾರಿಂ ಭೀಮಂ ಸಮಾಶ್ಲಿಷ್ಯ ಜಘಾನ ಚೈದ್ಯಂ ನಿಹತ್ಯ ಸೌಭೇಶಮವೇಕ್ಷ್ಯ ಪಾರ್ಥಾನ್ ವನೆ ಶಿವಾರ್ಚೀ ಖಲಮೋಹನಾಯ ಸಪೌಂಡ್ರಕಂ ನಿರ್ಜಿತವಾನ್ ಜಘಾನ ತಥೈಕಲವ್ಯಂಚ ಸುದಕ್ಷಿಣಂಚ ಭೈಷ್ಮ್ಯಾವ್ಯಧಾತ್ ಪ್ರೇಮ ಕಲೇರ್ವಿಡಂಬಂ ರಾಮಂ ವ್ರಜಂ ಯಾಂತಮಥಾತ್ಮವಾಕ್ಯಾತ್ ಮೈಂದಂಚ ಹತ್ವಾ ವಿವಿದಘ್ನಮದ್ರೌ ಕೃಷ್ಣೋಭ್ಯನಂದತ್ ಕುರು ಭೀಷಣಂಚ ಅಗ್ನ್ಯಾದಿಜಿದ್ಬಾಣಜಯೀ ಪ್ರಭಾಸೇ ಸಪ್ರಾಪಪಾರ್ಥಾನ್ ಕುರು ರಾಷ್ಟ್ರಗಾಂಶ್ಚ ವಿವಾಹ್ಯ ಸೌಭದ್ರಮುದಾರಮಂತ್ರೋ ವೃತಸ್ವಪುರ್ಯಾಂ ವಿಜಯೇನ ಸೌತ್ಯೇ ಸುಮಂತ್ರಕೃತ್ ಪಾಂಡವ ಸೌತ್ಯಕಾರೀ ಸವಿಶ್ವರೂಪೋರ್ಜುನ ಶಿಕ್ಷಕೋಭಾತ್ ಸ್ವಾನಂದದಮ್ಮಂದ ಮನೋಜ್ಞಹಾಸಂ ಶೃಂಗಾರಿಣಂ ಶಾರ್ಂಗಿಣಮೀಕ್ಷಣಾಭ್ಯಾಂ ಮುಷ್ಣಂತಮಾಯೂಂಶಿತಮೀಕ್ಷಮಾಣ ಯೌಧಾಗತಿಂ ಯೋಗಚಿತಾಮವಾಪುಃ ಭೀಷ್ಮಪ್ರತಿಜ್ಞಾನಮಪೀಪಲತ್ಸ ಭೀಷ್ಮೋಕ್ತಭೂಮಾಹೃತವೈಷ್ಣವಾಸ್ತ್ರಃ ಸ್ವಪ್ನೇರ್ಜುನಾನುಗ್ರಹಕೃತ್ಸುಭದ್ರಾಶೋಕಚ್ಛಿದೀಶಃ ಸ್ವನಯನ್ ಸ್ವಶಂಖಂ ಶೈನೇಯಪೋವಾಸ ವಿನಾಜಘಾನ ಜಯದ್ರಥಂ ನೀತಿ ನಿವಾರಿತಾಸ್ತ್ರಃ ದ್ರೌಣೀಷು ಬದ್ಧಾರ್ಜುನ ವೀರ್ಯಕಾರೀ ರಾಜೇಂದ್ರಸೂನ್ವೋ ಸವಿರೋಧಮಾಸ್ಯತ್ ಅಪಾತ್ಸಪಾರ್ಥಂ ರಥಮಾನಮಯ್ಯ ಭೀಮಂಚ ತುಷ್ಟಾವ ನಿನಿಂದ ದುಷ್ಟಂ ದ್ರೌಣಿಂ ಸ ಶಪ್ತ್ವಾಂಬಿಕ ದೋಷದರ್ಶೀ ಕೃಷ್ಣಾಂ ಪ್ರಸಾದ್ಯಾಭಿಶಿಷೇ ಚ ಧಾರ್ಮಂ ಸ್ವಯಂಚ ಭೀಷ್ಮೇಣ ಚ ಶಿಕ್ಷಯಿತ್ವಾ ಭೂಪಂ ಸ ಭೀಮೇನ ಕಲಿಂ ನಿಬಧ್ಯ ಜಿಷ್ಣೋರ್ಗುರುಃ ಕಾರುಣಿಕೋಪ್ಯುದಂಕೇ ಗತ್ವಾ ಪುರೀಂ ಸ್ವೇಭ್ಯ ಉವಾಚ ವೃತ್ತಂ ವ್ರಜನ್ನುದಂಕೇಷ್ಟ ಕೃದೇಶ ಪಾರ್ಥಾನ್ ಪರೀಕ್ಷಿತೆ ಜೀವನ ದೊಂಗವಾದೀ ಅಯಾಜಯದ್ಧರ್ಮಜಮಶ್ವಮೇಧೈ ಊಚೇ ಚ ಧರ್ಮಾನಯ ಜತ್ಸ್ವಯಂ ಚ ಸುರಾರ್ಚಿತ ಶಿಕ್ಷಕ ಉದ್ಧವಸ್ಯ ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮಶಾಪಚ್ಛಲತಃ ಕುಲಂಚ ಸಂಹೃತ್ಯ ಕೃಷ್ಣೋ ನಿಜ ಚಿತ್ತ ಪದ್ಮೇ ದೇದೀಪ್ಯತೆ ದೇವ ಉತ ಸ್ವಲೋಕೇ ಉದ್ಧೃತ್ಯ ಶಾಸ್ತ್ರಾಂಬು ನಿಧೇರ್ನಿಬದ್ಧಾಂ ಅಭೀಷ್ಟದಾತ್ರೀಮಿ ವರತ್ನಮಾಲಾಂ ನಾರಾಯಣಸ್ಯಾರ್ಪಯತೆ ಪದಾಬ್ಜೇ ನಾರಾಯಣ ಶ್ರೀಮತಿ ಕೃಷ್ಣಮಾಲಾಂ ಇತಿ ನಾರಾಯಣ ಪಂಡಿತಾಚಾರ್ಯ ವಿರಚಿತ ಕೃಷ್ಣಮಾಲಾ ಸಮಾಪ್ತ ಹರಿ ಓಂ.